भाग 27 नवीन माणूस गलतीकरास पत्र याचा 5वा अध्याय 16-26 वचन, इपिसकरास पत्र याचा 4था अध्याय 22-32 वचन, करंतीकरास पहिले पत्र याचा 5वा अध्याय आणि 17 वचन, जो प्रत्येक पुरुष येशूनी मागा चाला तो नवीन माणूस आहा, तो पुरुष परमेश्वरानी वचनांना पालन करुआ तो आशीर्वादित होईन। परमेश्वराने त्याने पापानी क्षमा करी, त्याला नवीन जीवन मिळलेला आहा, तो कटनच चुकीने काम करज नाही। येशूमा असणारा विश्वासू कदवा कजा कोणावर वासना ठेव नाही, कजा कर नाही, चोरी कर नाही, मूर्तीला पाया पड नाही आणि अन्य देवानी सेवा कर नाही। विश्वासू लोकांसाठी पवित्र आत्मा सामर्थ्य देई।